नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभेच्या मतदानाची उद्या मोजणी. दुपारी 12 वाजेपर्यंत पहिला निकाल तर संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता. निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांच्या बैठकांची सत्र सुरू. नेत्यांकडून दावे प्रतिदावे. पैसे वाटपाच्या कथित आरोप प्रकरणी भाजप नेते विनोद तावडे यांची काँग्रेसला कायदेशीर नोटीस. आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात पहिल्या दिवशी वेगवान धावपट्टीचे 17 बळी. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीपासून होईल आणि त्यानंतर साधारण 8:30 वाजल्यापासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरच्या मतांची मोजणी सुरू होईल अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी दिली. 288 विधानसभा मतदारसंघांमधल्या मतमोजणीसाठी तितकीच मोजणी केंद्र आहेत. शिवाय नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 1 मोजणी केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी सुमारे 6,600 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. दुपारी 12:00 पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. निकालाचं पूर्ण चित्र मात्र संध्याकाळी स्पष्ट होईल असंही एस चोक्कलिंगम यांनी नमूद केलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या 81 जागांसाठी तसंच विविध राज्यांतल्या विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील उद्याच होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर इथं निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. मतदान यंत्र स्ट्रॉंगरूममधून बाहेर आणून ती उघडताना निवडणूक निरीक्षक आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असणं आणि या पूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. मतमोजणी प्रक्रिया अचूक आणि पारदर्शक पद्धतीनं राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले. या प्रशिक्षणानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देण्यात आलं. उद्याच्या मतमोजणी आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्याचं आवाहन केलं आहे.
मतमोजणीचा बंदोबस्ताचं नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे. जमाबंदीचे आदेशही आहेत. शहरामध्ये जे काही महत्वाचे संवेदनशील ठिकाण आहेत तर त्याच्यावरती आमचं लक्ष आहे आणि कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्यांवरती निश्चितच कडक आणि प्रभावी कारवाई केली जाईल.
छत्रपती संभाजीनगर शहरात असलेल्या 3 विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्रांच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गात बदल करण्यात आले आहेत. नागरिकांना या बदलाची नोंद घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मतमोजणीसाठी परभणी जिल्हा प्रशासनही सज्ज झालं असून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज मतमोजणी केंद्रांची पाहणी करून मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातल्या 4 मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून निमलष्करी दल आणि स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्हा प्रशासनही मतमोजणीसाठी सज्ज झालं असून पहिला निकाल परळीचा तर सर्वात शेवटचा निकाल आष्टी मतदारसंघाचा लागेल अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात शांतता ठेवावी असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यातही 5 विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. 5 विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार असून त्यासाठीची आवश्यक तयारी निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातल्या उमरगा तुळजापूर उस्मानाबाद आणि परंडा या 4 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 14 टेबलवर एकूण 387 कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी एकूण 1,259 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान उद्याच्या मतमोजणी आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातल्या सगळ्याच प्रमुख पक्षांच्या विविध बैठका होत असून नेत्यांकडून दावे प्रतिदावे होत आहेत. शिवसेनेचे नाराज उमेदवार आपल्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे तर अनेक अपक्ष उमेदवार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही, निकालानंतर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते एकत्र बसून यावर निर्णय घेतील असं म्हटलं आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सुप्रिया श्रीनेत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. निवडणुकीत पैसे वाटल्याचे खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी बिनशर्त माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं असा इशारा या नोटीशीच्या माध्यमातून तावडे यांनी दिला आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कुणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते. ही उत्कंठा कळसाला पोहोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या 23 तारखेला. म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा. ऐकायला विसरू नका 23 नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी 9 पासून निवाडा जनतेचा.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी आणि 10वीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा पुढच्या वर्षी 11 फेब्रुवारी ते 18 मार्च तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात घेतली जाणार आहे. या परीक्षांचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आगामी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 1 डिसेंबर रोजी तर मुख्य परीक्षा 26 एप्रिल 2025 रोजी घेण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक तसंच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धत असणार आहे. पुढची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025 रोजी घेतली जाईल तर मुख्य परीक्षेचा दिनांक नंतर जाहीर करण्यात येईल. 2025च्या जाहिरातीनुसारची राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीची असणार आहे. यासोबतच महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा, वनसेवा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेचंही वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 2022 आणि 2023 या वर्षांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार आज नवी दिल्लीत सांस्कृतिक खात्याचे सचिव अरुणीश चावला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये अनुजा झोकरकर, सारंग कुलकर्णी आणि नागेश अडगावकर यांचा समावेश आहे. 25,000 रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मंगळूरच्या विद्यापीठात नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावलं आहे. राज तिवारी या खेळाडूनं वैयक्तिक सुवर्णपदकही मिळवलं आहे. भारतीय विद्यापीठ संघानं घेतलेल्या या स्पर्धेत देशभरातल्या 137 विद्यापीठातल्या 850 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत आज पहिल्या दिवशी पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर 17 फलंदाज बाद झाले. भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहनं नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. भारताचा पहिला डाव 150 धावात संपुष्टात आला. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या नितीश रेड्डीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाला 7 बाद 67 धावसंख्येवर रोखलं आहे. ऑस्ट्रेलिया अजून 83 धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार बुमराहनं 4, सिराजनं 2 आणि हर्षित राणानं 1 गडी बाद केला. येत्या 25 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत दिल्ली इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकारिता परिषदेमध्ये इफ्कोच्या संचालक डॉ वर्षा कस्तुरकर या भारताच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत. देशातल्या सहकारी संस्थांचं काम आंतरराष्ट्रीय सहकार क्षेत्राला जोडण्यामुळे भारताची जागतिक महासत्ता बनण्याची वाटचाल सोपी होईल असा विश्वास कस्तुरकर यांनी व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभेच्या मतदानाची उद्या मोजणी. दुपारी 12 वाजेपर्यंत पहिला निकाल तर संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता. निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांच्या बैठकांची सत्र सुरू. नेत्यांकडून दावे प्रतिदावे. पैसे वाटपाच्या कथित आरोप प्रकरणी भाजपा नेते विनोद तावडे यांची काँग्रेसला कायदेशीर नोटीस आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात पहिल्या दिवशी वेगवान धावपट्टीचे 17 बळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.